पुढील नोंद आहे डॅफोडिल. डॅफोडिल हे बहुवर्षायू फुलझाड ॲमॅरिलिसेडीज किंवा मुसळी या कुलातील असून ती एकदली कीट वनस्पती आहे. या कुलातील नार्सिसस प्रजातीच्या वनस्पतींना सर्वसाधारणपणे डॅफोडिल म्हणतात. या प्रजातीत सुमारे 50 जाती व अनेक उपजाती असून अंदाजे 1300 संकरित प्रकार आहेत. डॅफोडिल हे नाव काही ठिकाणी वन्य डॅफोडिल किंवा लेंट लिली या जातीसाठी वापरले जाते. लेंट लिली या जातीचे शास्त्रीय नाव नार्सिसस सुडोनार्सिसस असे आहे. ही जाती युरोपमध्ये पूर्व पोर्तुगाल ते जर्मनी, स्पेन, इंग्लंड, वेल्स इत्यादी ठिकाणी आढळते. सध्या अनेक ठिकाणी म्हणजे उत्तर युरोप, उत्तर अमेरिका या ठिकाणी डॅफोडिलाची लागवड केली जाते. डॅफोडिल हे ग्रेट ब्रिटनमधील वेल्स या विभागाचे राष्ट्रीय फूल आहे. इंग्रज निसर्गकवी विल्यम वर्ड्सवर्थ यांना डॅफोडिल कवितेत डॅफोडिल फुलाचे सुंदर वर्णन केलेले आहे. ही वनस्पती कंदापासून वाढते. ती सुमारे 40 सेंटीमीटर उंच वाढते. तिला 5 ते 6 पानांचा झुपका येतो. पाने कंदापासून जमिनीवर वाढतात व त्यांची लांबी सुमारे 30 सेंटीमीटर असते. पाने भुऱ्या रंगाची, लांबट व निमुळती असतात आणि त्यामधून फुलांचा दांडा येतो. या दांड्याला 6 पाकळ्या असलेले दलपुंज व त्याच्या मध्यभागी गडद रंगाचे मोठे व तुतारीच्या आकाराचे लोंबते तोरण ट्रम्पेट्स असते. तोरण दलपुंजा इतके अथवा त्यापेक्षा लांब असते. तोरणाच्या मध्यातून 6 पुंकेसर बाहेर येतात. फुले मोठी फिकट पिवळ्या रंगाची, सुवासिक आणि लोंबती असतात. वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देणारी डॅफोडिलाची फुले अत्यंत आकर्षक असून ती अधिक काळ टिकतात. त्यांच्या टिकाऊपणामुळे व त्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नसल्यामुळे अलीकडे ही फुले सजावटीसाठी लोकप्रिय झाली आहेत. मूळच्या पिवळ्या रंगांच्या जातीपासून निरनिराळे संकरित प्रकार उपलब्ध झाले आहेत. त्यातील काहींच्या पाकळ्या पांढऱ्या व त्यातील तुतारीचा रंग गुलाबी, तर काही पाकळ्या पिवळ्या आणि तुतारी नारिंगी अशा विविध रंगसंगतीची फुले आढळतात. पाकळ्या व तुतारी दोन्ही पांढरे असलेले प्रकारही आढळतात. पूर्वी रोमन संस्कृतीतील लोक डॅफोडिलाची मोठ्या प्रमाणावर लागवड करीत, परंतु 16व्या शतकापर्यंत हे फूल विस्मृतीत गेले होते. 1629 साली काही इंग्रजांनी या वनस्पतीचे कंद जंगलातून आणून बागांमध्ये तिची लागवड केली. ही फुलझाडे जंगलात, गवताळ प्रदेशात तसेच खडकाळ जमिनीत वाढतात. चांगले ऊन व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन त्यांना मानवते. डॅफोडिलाच्या काही जाती भारतातील बागातही लावतात. नार्सिसस जोनक्विला ही सुमारे 45 सेंटीमीटर उंचीची दक्षिण युरोप व अल्जेरिया येथील प्रजाती भारतातील बागात लावली जाते. या जातीला 2 ते 6 पिवळ्या सुगंधी फुलांचा फुलोरा येतो. फ्रान्समध्ये तिच्या फुलांपासून बाष्पनशील तेल काढतात व त्याचा सुगंधी द्रव्यात उपयोग करतात. नार्सिसस टॅझेटा ही जाती कॅनरी बेटे ते जपान ह्या भागात आढळते व तीही भारतातील बागात लावतात. सुमारे 35 ते 50 सेंटीमीटर उंचीच्या दांड्यांवर पेल्यासारखे पिवळे तोरण असलेल्या अनेक सुगंधी पांढऱ्या फुलांचा फुलोरा येतो. या फुलांपासून उग्र व सुगंधी बाष्पनशील तेल काढतात. त्यापासून उच्च प्रतीची फ्रेंच अत्तरे बनविली जातात. डॅफोडिलाच्या कंदामध्ये व पानांमध्ये लायकोरिन हा विषारी अल्कलॉइड पदार्थ असतो. त्यामुळे हरणे, खारी, ससे इत्यादी त्याच्या वाटेस जात नाही. तोडलेल्या फुलांच्या देठातून एक प्रकारचा रस बाहेर येतो. तो विषारी असल्यामुळे पुष्पगुच्छ तयार करताना विशेष काळजी घ्यावी लागते. वैज्ञानिकांना असे आढळले आहे की डॅफोडिलाच्या कंदातील नार्सिक्लासिन हे संयुग मेंदूतील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखू शकते. त्यासंबंधी अजून संशोधन चालू आहे. सदर नोंद केली आहे वीणा बाळकृष्ण सागर यांनी. पुढील नोंद आहे डांग्या खोकला, इंग्रजीमध्ये व्हूपिंग कफ. डांग्या खोकला हा श्वसन संस्थेला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग आहे. या रोगात न थांबवता येणारा व तीव्र खोकला येतो आणि रुग्णाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे जेव्हा रुग्ण श्वास घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घशात हुप असा विशिष्ट आवाज येतो. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला हा रोग होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या पाहणीनुसार जगभर दरवर्षी 3 ते 5 कोटी रुग्ण आढळतात, त्यापैकी सुमारे 3 लाख रुग्ण मरण पावतात. झ्यूल बॉर्दे आणि ऑक्ताव झावुगू यांनी 1906 डांग्या खोकल्याची जीवाणू वेगळा करून त्याचा अभ्यास केला आणि त्यांनीच प्रथम या रोगावरील लस तयार केली. त्यानंतर 1920 लुईस सॉये यांनी निष्क्रिय जीवाणूंपासून आणखीन एक प्रतिबंधक लस तयार केली. 1925 डेन्मार्कमधील वैद्यक थॉरवर्ड मॅडसन याने हीच लस वापरून डेन्मार्क देशालगत असलेल्या फॅरो बेटावर पसरलेली डांग्या खोकल्याची साथ आटोक्यात आणली. 1942 अमेरिकन वैज्ञानिक पर्ल केंड्रिक याने घटसर्प आणि धनुर्वात लशींमध्ये डांग्या खोकल्याची लस मिसळून DTP डिफ्थेरिया टिटॅनस परट्युसिस अशी लस तयार केली. मात्र सुरुवातीच्या काळात या लशीमुळे काही दुष्परिणाम उद्भवत असल्याचे लक्षात आल्यानंतर जपानी वैज्ञानिक युजी साटो यांनी या रोगाचे जीवाणू वृद्धी मिश्रणातून वाढविले आणि या जीवाणूंनी स्त्रवलेल्या हिमॅग्लुटिनिनापासून लस तयार केली. ही लस पेशीविरहित म्हणजेच अपेशीय असून तिचे नाव DTAP डिफ्थेरिया टिटॅनस असेल्युलर परट्युसिस असे आहे. 1981 ही अपेशीय प्रतिबंधक लस वापरली जात असून लसीकरण केलेल्या बालकांमध्ये 70 ते 85% रोगाचे प्रमाण कमी झालेले आढळले आहे. मात्र या लशीने मिळणारी प्रतिकार क्षमता 5 ते 10 वर्षेच टिकत असल्यामुळे या लशीचे डोस पुन्हा घ्यावे लागतात. बॉर्देटिल्ला परट्युसिस किंवा बॉर्देटिल्ला पॅराप्रट्युसिस या जीवाणूंमुळे डांग्या खोकला रोग होत असून यात श्वसन संस्थेच्या वरच्या भागात संक्रमण होते. हे जीवाणू जीवविष निर्माण करतात, त्यामुळे श्वसन नलिकेतील लोमश पेशींचा नाश होतो. विशेष करून लहान बालके या रोगाला संवेदनशील असतात आणि त्यांचे लसीकरण झालेले नसेल तर हा रोग जीवघोणा ठरू शकतो. डांग्या खोकल्याने बाधित असलेली व्यक्ती जेव्हा शिंकते किंवा खोकते तेव्हा तुषाराच्या स्वरूपात उडणाऱ्या सूक्ष्म कणांमुळे हे जीवाणू हवेत मिसळतात आणि एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात. डांग्या खोकल्याच्या जीवाणूंचा उबवण काळ 7 ते 10 दिवसांचा असून लक्षणे सर्दीसारखीच असतात. या लक्षणांबरोबर वाहते नाक, बारीकसा ताप आणि हगवण अशीही लक्षणे दिसून येतात. 1 ते 2 आठवड्यांनंतर रुग्णाला कोरड्या खोकल्याची जोरदार आणि लगेच थांबणारी उबळी येते. खोकल्याच्या डासेनंतर बऱ्याचदा उलटी होते आणि चिकट श्लेष्म बाहेर टाकले जाते. खोकल्याची उबळ वारंवार व आपोआप येत राहते. एवढेच नाही तर जांभई येणे, हसणे, बोलणे, रडणे आणि आळस देणे यासारख्या कृतींमुळेही उबळ येऊ शकते. गुंतागुंत झाल्यास फुफ्फुस शोथ म्हणजेच न्युमोनिया होऊ शकतो. मात्र गुंतागुंत न झाल्यास 1 ते 2 महिन्यांनंतर खोकला कमी कमी होत जातो. रुग्ण जेवढा वयाने लहान तेवढी या रोगाची तीव्रता अधिक असते, त्यामुळे 6 महिन्यांखालील बालके अधिक संख्येने मृत्यूमुखी पडतात. आरंभीचे निदान सामान्यपणे लक्षणांवरून करतात. बऱ्याचदा हा रोग लगेच समजून येत नाही. रुग्ण विशिष्ट प्रकारे खोकू लागला की रोगनिदान करणे सोपे होते. जर खोकल्यानंतर उलटी झाली तर रुग्णाला डांग्या खोकला झाल्याचे निश्चित समजतात. लक्षणांनुसार आणि रुग्णाला त्रास कमी व्हावा या उद्देशाने उपचार केले जातात. रुग्णाची शुश्रुषा, शामके म्हणजे झोप येण्यासाठीची औषधे आणि भरपूर द्रव रूपातील अन्न उपचारात दिले जातात. प्रतिजैविके दिल्यास लक्षणांची तीव्रता कमी होते, तसेच रुग्णाद्वारे होणाऱ्या रोगप्रसाराची क्षमता कमी होते. बऱ्याचदा या रोगाचे निदान उशिरा समजून येत असल्यामुळे प्रतिजैविके फारशी प्रभावी ठरत नाहीत. मात्र न्युमोनिया झाल्यास प्रतिजैविके देणे आवश्यक असते. जेव्हा डांग्या खोकल्यावर लस उपलब्ध नव्हती तेव्हा अर्भके आणि लहान बालकांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक होते. आता लहान बालकांचे लसीकरण होत असल्यामुळे त्यांच्यात या रोगाचे प्रमाण कमी दिसून येते. मात्र लसीकरणामुळे किंवा आधीच्या संक्रमणामुळे आलेली प्रतिकार क्षमता दीर्घकाळ टिकत नसल्याने हा रोग पौगंडावस्थेतील मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये अधिक दिसून येतो. दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या कोरड्या खोकल्याशिवाय इतर वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे प्रौढांमध्ये सहसा आढळत नाहीत. लहान मुलांना डांग्या खोकला होऊ न देणे हाच या रोगावर महत्वाचा इलाज आहे. त्यामुळे लसीकरण हा या रोगावरील प्राथमिक प्रतिबंधक उपाय आहे. या दृष्टिकोनातून लसीकरणाचे काटेकोर कार्यक्रम देशभर राबविण्यात येतात. भारतात देखील ही लस धनुर्वात व घटसर्प प्रतिबंध लसीबरोबर मिसळून देण्यात येते. या लशीला त्रिगुणी ट्रिपल लस असे नाव आहे. बालकांना या लसीचे डोस 2, 3 व 4 महिने, 1.5 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षे या वयात दिले जातात. ही नोंद केली आहे राजेंद्र प्रभुणे यांनी. पुढील नोंद, डायनासोर. डायनासोर म्हणजे विलुप्त झालेले प्रचंड आकाराचे सरडे. त्यांचा समावेश सरीसृप वर्गाच्या डायोप्सिडा उपवर्गाच्या पुरासरडे ऑर्कोसोरिया या महागणात केला जातो. 23 कोटी वर्षांपासून ते 6.6 कोटी वर्षांपूर्वीपर्यंत मध्यजीव महाकल्पात डायनासोर भूचरांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. प्रचंड आकाराचे सरडे या अर्थाने डायनासोर हा ग्रीक भाषेतील शब्द आहे. डायनासोराचे पहिले जीवाश्म 1815 सालाच्या सुमाराला काही दात आणि हाडांच्या स्वरूपात विल्यम बकलँड ऑक्सफर्ड इंग्लंड याला आढळून आले. त्यानंतर 1822 सालाच्या सुमारास गिडियॉन मेंटॉल ससेक्स इंग्लंड याला डायनासोराच्या दातांचे आणि हाडांचे काही जीवाश्म आणखी सापडले. त्यानंतर जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी डायनासोरांचे जीवाश्म सापडले असून भारतात कोलकाता, पश्चिम बंगाल, जबलपूर मध्य प्रदेश, रावोली व बालासिनोर गुजरात, पिंजदुरा महाराष्ट्र या ठिकाणी डायनासोरांचे जीवाश्म सापडले आहेत. डायनासोरांच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्यांचे स्वरूप आणि आकार यात भिन्नता दिसून आली आहे. तसेच विविध अधिवासासाठी यांच्यात अनुकूलन घडून आल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या वजनात खूप फरक होता. उदाहरणार्थ काही डायनासोरांचे वजन 2 ते 3 किलोग्रॅम होते तर काहींचे सुमारे 73,000 किलोग्रॅम होते. बहुतेक डायनासोर शाकाहारी होते परंतु काही मांसाहारी होते. डायनासोरांना 4 पाय होते परंतु काही मांसाहारी डायनासोर मागील 2 पायांवर उभे राहत. त्यांच्या शरीरक्रिया तसेच शीतरक्त आणि बाह्यतापी अशा गुणधर्मांमुळे ते सरीसृप असावेत असे समजले गेले आणि त्यानुसार डायनासोरांचे वर्गीकरण सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सरीसृप वर्गात केले गेले. अजूनही अशा मताचा एक गट आहे की पक्षी आणि सस्तन प्राण्यांमध्ये हे डायनासोर केले जावेत. हे उष्ण रक्ताचे आणि चयापचयाचा वेग उच्च असलेले प्राणी असावेत असे म्हणणारा हा गट आहे. त्यांची उभे राहण्याची आणि चालण्याची पद्धत सस्तन प्राण्यांप्रमाणे, हाडांची सूक्ष्मस्तरीय संरचना, दातांची विशिष्ट रचना आणि हाडांच्या रचनेवरून ते सतत क्रियाशील असावेत असा तर्क काढला जातो. मात्र हा तर्क अजून अंतिम मानला जात नाही. फ्रान्स आणि मंगोलियामध्ये जीवाश्माच्या स्वरूपात डायनासोरांची अंडी सापडली आहेत. तसेच ब्राझील, अमेरिका, पोर्तुगाल येथेही डायनासोरांच्या अंड्यांची कवचे सापडली आहेत. त्यावरून डायनासोर हे अंडज असावेत हे निश्चित झाले आहे. ऑर्कोसॉरिया अधिगणाचे सॉरिशिया आणि ऑर्निथिशिया असे 2 गण आहेत. डायनासोरांच्या श्रोणी भागातील म्हणजे नितंब भागातील 3 हाडांची रचना गट पाडण्यासाठी निर्णायक ठरली आहे. सॉरिशियाचा अर्थ सरड्याची श्रोणी असा आहे. या डायनासोरांच्या श्रोणीची हाडे सरडे आणि सुसर यांच्या हाडांप्रमाणे त्रिअरी स्वरूपात असतात. ऑर्निथिशियाचा अर्थ पक्ष्यांची श्रोणी असा असून या डायनासोरांची श्रोणी सामान्यपणे आयताकार किंवा चतुररी असते. सॉरिशिया या गणात 2 वेगवेगळ्या प्रकारच्या डायनासोरांचा समावेश होतो. 1 मांसाहारी, थेरोपोडा उपगण आणि दोन धिप्पाड शाकाहारी व त्यांचे पूर्वज सॉरोपोडोमॉर्फा उपगण. सॉरिशिया गणात श्रोणीच्या रचनेखेरीज या दोन्ही उपगणाच्या प्राण्यांमध्ये काही शारीरिक लक्षणे समान होती. थेरोपोडा उपगण. सर्व थेरोपोडा डायनोसॉर द्विपाद होते, ज्यांचे मागचे पाय मजबूत होते आणि पावले पक्ष्यांसारखी होती. काहींमध्ये मागच्या पायांच्या प्रमाणावरून असे लक्षात येते की ते वेगाने पळत असावेत. त्यांच्या पुढच्या पायांवर टोकदार व वाकड्या नख्या होत्या आणि त्याद्वारे ते भक्ष पकडित असत. सर्व थेरोडोरा डायनोसॉरांना लांब शेपूट होते व त्यांचा वापर ते शरीराचा तोल सांभाळण्यासाठी करीत. डोके शरीराला अनुसरून मोठे होते. जबड्यात अनेक टोकदार पात्यांसारखे दात असून त्यांच्या कडा दंतुर होत्या. यावरून ते मांसाहारी असावेत. थेरोपोडा डायनोसॉरांच्या सेरॅटोसॅरिया आणि टेंटॅन्युरी या दोन मुख्य शाखा होत्या. त्यातील टेटॅन्युरीपासून ॲवेथेरोपोडा ही शाखा निर्माण झाली. त्यापासून सिल्युरोसॉरिया आणि कॉर्नोसॉरिया या दोन उपशाखा उद्भवल्या. शहामृग डायनोसोर सिल्युरोसॉरिया यांना दंतहीन जबडे होते व ते कदाचित पक्ष्यांसारख्या चोचीने आच्छादलेले असावे. यावरून असा निष्कर्ष काढला जातो की सर्व थेरोपोडा मांसाहारी नव्हते. कॉर्नोसॉरिया प्रकारचे डायनोसॉर लांबट डोक्याचे आणि आखूड मानेचे होते. उदाहरणार्थ टायरॅनोसॉरस हे डायनोसॉर हिंस्त्र व मांसाहारी होते. त्यांच्या कवटीची लांबी 1.5 मीटर, शरीराची लांबी 16 मीटर आणि उंची 6.5 मीटर होती. शेपूट लांब व जाड होती. थेरोपोडा डायनोसॉर क्रिटेशस कल्पापर्यंत म्हणजे 6.6 कोटी वर्षांपूर्वी जिवंत होते. सॉरोपोडा मॉर्फा उपगण. या उपगणात प्रोसॉरोपोडा आणि सॉरोपोडा हे दोन प्रकार आहेत. प्रोसॉरोपोडा ट्रायसिक कल्पाच्या म्हणजे 23 कोटी वर्षांपूर्वी या कल्पाच्या शेवटापर्यंत होते आणि अंटार्क्टिका व ऑस्ट्रेलिया वगळता सर्वत्र आढळत होते. कवटी आणि दातांची रचना सोडल्यास ते दिसायला सॉरोपोडाहून वेगळे होते. प्रोसॉरोपोडा आकाराने लहान होते. त्यांना 4 पाय असले तरी 2 पायांवर उभे राहण्याची क्षमता त्यांच्यात होती. ते सर्व शाकाहारी होते. प्रोसॉरोपोडाचे उदाहरण म्हणजे प्लॅटिओसॉरस. त्यांचे वजन 100 ते 1500 किलोग्रॅम, शरीराची लांबी 6 मीटर असून दात चपटे व बोथट होते. सॉरोपोडा गटात आकाराने सर्वात मोठ्या डायनोसॉरांचा समावेश होतो. ते उभयचर असावेत. त्यांच्यापैकी लहान डायनोसॉर हे हत्तीहून मोठे होते. सर्व सॉरोपोडांच्या शरीरामध्ये समान लक्षणे होती. मोठे व अजस्त्र शरीर, मजबूत व खांबाप्रमाणे पाय, लांब व जाड शेपूट आणि लांब व मजबूत मान आणि त्यावर लहान आणि लांब मानेने ते झाडाच्या वरून पाहत असावेत. लांब मानेने ते झाडांवरून जमिनीवर वावरत असावेत असे मानले जाते. उदाहरणार्थ ॲपॅटोसॉरस डायनोसॉर हे शरीराने सडपातळ असून शरीराची लांबी सुमारे 29 मीटर, वजन सुमारे 35,000 किलोग्रॅम होते. हे प्राणी दलदलीच्या जागी व सरोवरात राहत असत. ऑर्निथिशिया या गणात 5 उपगण आहेत. 1 ऑर्निथोपोडा, 2 स्टेगोसॉरिया, 3 अँक्युलोसॉरिया, 4 सेरॅप्टॉप्सिया आणि 5 पॅसिसेफॅलोसॉरिया. ऑर्निथोपोडा उपगण या उपगणातील डायनोसॉर सर्वात यशस्वी मानले जातात. ते क्रिटेशस कालखंडांपर्यंत उपस्थित होते आणि शाकाहारींमध्ये त्यांची संख्या सर्वाधिक होती. ते द्विपाद होते परंतु 4 पायांवर उभे राहत किंवा पुढे सरकत. त्यांच्या दातांची रचना विशिष्ट असून ते वनस्पती चावून खात. तोंडात लहान लहान शेकडो दातांच्या रचनेवरून असे लक्षात आले की एकावेळी खूप अन्न खात असावेत. उदाहरणार्थ कॅम्प्टोसॉरस यांच्या शरीराची लांबी सुमारे 4 मीटर होती. स्टेगोसॉरिया किंवा पट्टीधारी उपगण यातील डायनोसॉर इतर ऑर्निथिशियन डायनोसॉराप्रमाणे शाकाहारी होते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मानेपासून शेपटापर्यंत भरीव हाडे आणि मांसल व त्रिकोणी चकत्यांच्या रांगा होत्या. हे पट्टे शरीराचे तापमान नियंत्रित करीत असावेत असा अंदाज आहे. स्टेगोसॉरसची लांबी सुमारे 7 मीटर होती. डोके लहान असून जमिनीलगत होते. अँकेलोसॉरिया उपगण या डायनोसॉरांच्या शरीरावर ढालीप्रमाणे पट्टे आणि तीक्ष्ण काटे होते. ते प्रामुख्याने शाकाहारी होते. उदाहरणार्थ अँक्युलोसॉर. ते लांबीने कमी, रुंदीने जाड असून त्यांचे पाय आखूड व खांबाप्रमाणे होते. सेरोटॉप्सिया उपगण यातील डायनोसॉर शेवटी उदयाला आले असे मानतात. ते सामान्यपणे वासरांच्या आकाराचे होते. त्यांच्या दातांची रचना वनस्पतींचे चर्वण करण्यापेक्षा लचके तोडता येतील अशी होती. उदाहरणार्थ ट्रायसेराटॉप्स. हे चतुष्पाद असून त्यांची लांबी 7 ते 10 मीटर होती. डोळ्यांजवळ 2 मोठी शिंगे आणि नाकाजवळ 1 मोठे शिंग होते, म्हणून त्यांना 3 शिंगी हे नाव पडले. पॅचिसेफॅलोसॉरिया उपगण यातील डायनोसॉर आकाराने लहान होते. त्यांच्या कवटीचा भाग जाड असून डोके घुमटासारखे होते. उदाहरणार्थ स्टेगोसोरस. यांची कवटी 20 सेंटीमीटर लांब असून नाकावर व डोक्याच्या मागच्या बाजूला खिळ्यांसारखे भासणारे काटे आणि उंचवटे होते. डायनोसॉरांच्या 14 कोटी वर्षांच्या कारकिर्दीत त्यांचे नवीन प्रकार उत्पन्न झाले, उत्क्रांत झाले आणि जुने नष्ट झाले. सर्वच्या सर्व डायनोसॉर एकदम विलुप्त झाले असे घडले नाही, परंतु शेवटचे डायनोसॉर क्रेटेशस कल्पात लयाला गेले. वैश्विक किरणातील वाढ, हवामानातील बदल, ज्वालामुखी किंवा भूखंड अपवहन अशी वेगवेगळी कारणे त्यामागे असावीत. कारणे काहीही असली तरी डायनोसॉर आता विलुप्त झाले आहेत. काही पुराजीव वैज्ञानिकांच्या मते पक्ष्यांची उत्क्रांती जुरासिक कल्पात डायनोसॉरांच्या एका शाखेपासून झाली आहे. त्यांनी आधुनिक तंत्रांच्या सहाय्याने पक्ष्यांच्या उत्क्रांती वृक्ष निश्चित केला आहे. थेरोपोडा उपगणाच्या अव्हेथेरोपोडा या शाखेपासून उदय झालेल्या सिलिरोसॉरिया या शाखेपासून आजच्या पक्ष्यांचे खरे पूर्वज उत्क्रांत झाले आहेत. यावरून पक्ष्यांच्या रूपाने डायनोसॉर अजूनही अस्तित्वात आहेत असे म्हणता येईल. सदरची नोंद शोभना बिजूर व शिवाप्पा किट्टद यांनी केली आहे.